नमस्कार, आपण ऐकत आहात यशवाणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना यशवाणी ऐकायचंय, तर मग आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी। त्यासाठी लॉग इन करा ycmou.digitalyuniversity.ac। यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम राबवले जातात। अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट विषयाच्या अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शनाचा कार्यक्रम यशवाणीमध्ये आपण ऐकत असतात। एखाद्या विषयाबद्दल आपण माहिती ऐकल्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला ते लाईव्ह विचारू शकता। त्यासाठी आमचे नंबर आहेत 2231 480 2231 481 आणि 2230 334 आणि कोड क्रमांक आहे 0253। मग ऐका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉ उमेश राजदरकर यांचं मार्गदर्शन ऐकणार आहात आणि विषय आहे श्रवण कौशल्य। मागच्या कार्यक्रमात आपण अध्ययन कौशल्य याविषयी त्यांच्याकडनं मार्गदर्शन ऐकलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणजे श्रवण कौशल्य। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव विद्या आणि समाजशास्त्र विद्याशाखेचे संचालक राजदरकर सर आहेत। 20 वर्षापासून त्यांचं अध्ययन क्षेत्रात कार्यरत आहेत। अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी मिळवलेली आहे आणि दूरशिक्षणात सुद्धा त्यांची पदवी आहे। अर्थशास्त्राची बरीच पुस्तकं त्यांची अभ्यासक्रमासाठी उपलब्ध आहेत। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं व्याख्यान आयोजित केले जातात आणि अशा डॉ उमेश राजदरकर सरांचं आपण आज मार्गदर्शन ऐकणार आहात श्रवण कौशल्य या विषयावर। चला तर मग आपण आता श्रवण कौशल्य याविषयी राजदरकर सरांशी संवाद साधूया। सर नमस्कार।
नमस्कार
सर। आता श्रवण कौशल्य म्हणजे मला तर ह्याच्यातनं फक्त ऐकणं एवढंच म्हणजे समजतंय, तर तुम्ही याविषयी अजून काय सांगा?
बरोबर आहे, तुम्ही श्रवण कौशल्य म्हणजे ऐकणं हे तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे, बरं का? आणि श्रवण कौशल्याला तेच महत्वाचं स्किल आहे की लक्ष देऊन ऐकणं।
बरोबर।
तर आपण मागच्या पायला मी थोडस विद्यार्थ्यांना मागे न्यायला आवडेल। मला मागे आपण अध्ययनाची कौशल्य अभ्यासली होती आणि त्याच्यामध्ये श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, स्मरण कौशल्य आणि लेखन कौशल्य असे 4 बेसिक ही कौशल्य आहेत। आता त्यातलं पहिलं जे कौशल्य आहे ते आहे श्रवण कौशल्य। आपण मागे पाहिलं की श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे, आपण एखादं गाणं ऐकतो, आपलं काम करता करता ऐकतो आणि नंतर ते विसरून जातो, आपण ते काही लक्ष देऊन ऐकत नाही। समजा आपल्याला घरी महिला गृहिणी बघा, स्वयंपाक करत असतात आणि बारीक आवाजात रेडिओ चालू ठेवतात, किंवा आपणही काही साफसफाई करत असतो त्यावेळेला रेडिओ चालू ठेवतो, किंवा आतमध्ये काही काम करत असलो तर बाहेरच्या खोलीत रेडिओ टीव्ही हे चालू असतात। आपण असं दाखवतो की आपल्या कानावर ते पडत असतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते ऐकत आहोत, ते पण एक श्रवणच आहे। परंतु अध्ययनाकरता जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा ते लक्ष देऊनच श्रवण हे व्हायला पाहिजे, तरच अध्ययनाच्या दृष्टीने श्रवण करणं किंवा ऐकणं हे त्या ठिकाणी होईल। म्हणून अध्ययनाच्या दृष्टिकोनातून श्रवणाची जर व्याख्या केली तर ती व्याख्या अशी आहे की लक्ष देऊन, लक्ष एकाग्र करून, कॉन्सन्ट्रेट करून त्या ठिकाणी ऐकणं म्हणजे श्रवण। आता हे आपण अध्ययनाच्या दृष्टिकोनातून याचा विचार करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं असं लक्षात येईल की यातला प्रत्येक शब्द हा त्यांनी जर काळजीपूर्वक ऐकला तर खरोखर त्यांचं हे ऐकता ऐकता श्रवण कौशल्य विकसित होईल। म्हणजे मी मगच असं म्हटलं की अध्ययन कौशल्याकरता श्रवण कौशल्य आवश्यक आहे। त्यावेळेला आपल्याला, जसं मी मागे म्हटलं की आपल्याला अध्ययनाचं एक निश्चित असं गोल आहे, एक उद्दिष्ट आहे की मला BA व्हायचं आहे किंवा मला MPSC परीक्षा पास व्हायचं आहे, तर हे आपलं गोल साध्य करण्याकरता आपल्याला श्रवण कौशल्य हे विकसितच करायला लागेल। समजा मला करमत नाहीये, मला वेळ घालवायचा आहे म्हणून मी जर रेडिओ ऐकत असेल तर ते हलकं फुलकं ऐकणं होईल, त्याला काही आपण अगदी लक्ष देऊन श्रवण झालं असं म्हणणार नाही. म्हणून ज्या वेळेला आपण निश्चित एखादी गोष्ट साध्य करण्याकरता काही लेक्चर्स म्हणा किंवा एखादी मुलाखत म्हणा किंवा आता तुम्ही जे माझं बोलणं ऐकत आहात ते ऐकत आहात, ते लक्षपूर्वक होणं म्हणजे त्या ठिकाणी श्रवण असं आपल्याला म्हणता येईल. आता श्रवणामध्ये आपण जी भाषा बोलत आहे, जसं मी मराठीमधून बोलत आहे, तर या भाषेमधला या भाषेचं ज्ञान तुम्हाला आहे, या भाषेतले शब्द तुम्हाला माहीत आहेत आणि म्हणून तुमचं श्रवण हे चांगल्या पद्धतीने होतं आहे. समजा आपल्याला अपरिचित भाषा असेल, जसं इंग्रजी ची समजण्यामध्ये अडचण असेल, तर इंग्रजी भाषेतले शब्द आपल्याला माहीत नसल्यामुळे किंवा इंग्लिशचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे इंग्रजीमधलं श्रवण करायला आपल्याला काही काय अडचण येईल. म्हणजे ते काही आपल्याला समजणार नाही असं नाही, पण आपल्याला काही त्या ठिकाणी अडचण येईल. म्हणून श्रवणामध्ये जी भाषा आपण बोलत आहोत, ज्या भाषेतलं वक्त्याचं व्याख्यान आपण ऐकत आहोत, त्याचं ज्ञान असणं, त्या भाषेतील शब्द आपल्याला माहीत असणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जेव्हा एखादं जर्मन किंवा फ्रेंच भाषेतलं कोणी बोलत असेल तर आपण अगदी पाहतो की अरे ही कोणती भाषा आहे, कारण त्या भाषेचं आपल्याला ज्ञान नाहीये. पण ज्या वेळेला आपण शक्यतो मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये जेव्हा ऐकतो त्यावेळेला त्या भाषेचं ज्ञान हे आपल्याला असतं आणि त्यातले शब्द माहीत असतात, म्हणून ते जे श्रवण आहे ते श्रवण फार चांगल्या पद्धतीनं होतं. म्हणजे चांगलं श्रवण होण्याकरता तुम्हाला भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, त्यातील शब्द माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक भाषेमध्ये ज्या वेळेला आपण शब्द उच्चारतो त्यावेळेला त्या शब्दाचे उच्चारण, त्यातले चढ उतार हे काही वेगळे अर्थ प्राप्त करून देत असतात. उदाहरणार्थ आपण ज्या मुलांना म्हणतो तुला हे समजलं ना, तर हे आपण अत्यंत त्याला चांगल्या पद्धतीने विचारलं आहे. त्याला समजलं का नाही हे कोणताही राग व्यक्त न करता आपण विचारलेलं आहे, पण हे जर आपण तुला समजलं ना असं बोललो तर त्यातून आपला राग व्यक्त होतो आणि याला समजलं नाही असं त्या ठिकाणी अर्थ निघतो. म्हणून श्रवण करताना नुसते त्या भाषेतले शब्दच माहीत असणं आवश्यक नाही, तर आवाजातील चढ उतारानुसार त्या आशयाचा अर्थ कसा बदलतो हे पण विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे चांगलं श्रवण होण्याकरता शब्द माहीत असणं पाहिजे आणि आवाजाची फेक, आवाजातील चढ उतार याच्यानुसार त्या आशयाचा अर्थ हा आपल्याला समजून घेता आला पाहिजे, त्याचं आकलन झालं पाहिजे, तरच चांगल्या पद्धतीने श्रवण होतं. आता मी जसं मगा म्हटलं की श्रवण म्हणजे केवळ ऐकणं नाही तर लक्ष देऊन त्या ठिकाणी ऐकणं, आणि ज्या वेळेला तुम्ही लक्ष देऊन ऐकता त्यावेळेला तुमचं अध्ययन जे आहे, जो अभ्यास आहे, तो हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं होतो, कारण तुमच्या मेमरीमध्ये ते साठवलं जातं. त्यामुळे लक्ष देऊन ऐकणं हे श्रवण कौशल्य विकसित करण्याकरता फार आवश्यक आहे. आता श्रवण कौशल्याचे काय फायदे आहेत? एक म्हणजे आपलं अध्ययन सुलभ होतं. जर लक्ष देऊन ऐकलं तर फार लवकर आपण ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवतो, ते आपण कागदावर लिहून काढू शकतो, त्याचं आकलन झाल्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट होतो आणि हे सगळं झाल्यामुळे आपल्याला तो भाग, तो विशिष्ट आशय हे लक्षात ठेवणं खूप सुलभ जातं आणि आपल्या अध्ययनामध्ये किंवा अभ्यासामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रगती होते. आता हे झालं अध्ययनाबद्दल, पण आपण आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनात रोज काही ना काही श्रवण करतच असतो आणि त्यामुळे आपल्याला अध्ययनाच्या दृष्टीने केवळ श्रवण कौशल्य विकसित करायचे आणि अभ्यास झाल्यावर विसरून जायचे असं नाही, तर ती संपूर्ण आयुष्यभर आपल्याला उपयोग पडतात. उदाहरणार्थ श्रवण कौशल्य विकसित केल्यामुळे आंतरव्यक्तिगत संबंध हे सुधारतात, ते चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतात आणि त्याचा फायदा व्यक्तिमत्व विकास आणि एकमेकांशी असलेले संबंध सुधारण्यामध्ये होतो. समोरची व्यक्ती काय म्हणत आहे हे आपण शांतपणे जर ऐकून घेतलं तर त्या व्यक्तीचा त्या मागचा उद्देश हा कळतो. समजा आपण लगेच रिएक्शन दिली, एखादा सल्ला आपण कोणाला दिला आणि त्या व्यक्तीने जर असा समज करून घेतला की याला असं वाटतंय की मला काहीच कळत नाही, मग तो काहीतरी वेगळी रिएक्शन त्याला देईल, तो त्याला असं म्हणेल की तुला काय वाटतं, मला काही कळत नाही का, आणि मग इथे संबंध बिघडतात. जर आपण शांतपणे समोरचा काय म्हणतोय हे जर ऐकून घेतलं तर त्या व्यक्तीचं त्या बोलण्यामागचा हेतू आपल्याला कळतो. आपल्या मनात जो गैरसमज असतो तो दूर होतो. लगेच रिॲक्शन देण्याची आपली जी वृत्ती असते बऱ्याच लोकांमध्ये ती असते. काही सांगायला गेलं की ते पटकन भडकतात किंवा काहीतरी वेगळंच त्या ठिकाणी स्वतःचं डिफेन्स असा करतात,
ऐकून
न घेता. अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं की मग आंतरव्यक्तिगत संबंध बिघडतात आणि मग समोरचे व्यक्ती म्हणते की जर मी एवढं चांगलं सांगत आहे याला आणि हा जर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये तर आपण याला काही सल्ला देऊ नये आणि मग त्या व्यक्तीचं नुकसान होतं. त्यामुळे आंतरव्यक्तिगत संबंध सुधारण्याकरता समोरची व्यक्ती नेमकी काय म्हणत आहे, त्या व्यक्तीचं हे सांगण्यामागे उद्देश काय आहे, आपल्याला मदत करायचा त्याचा हेतू आहे, हे जर त्या व्यक्तीला कळलं तर त्या व्यक्तीचे आंतरव्यक्तिगत संबंध सुधारतात. ती व्यक्ती इतरांचं ऐकून घेते, त्यांना सामावून घेऊ शकते आणि एक चांगली व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणून ती ओळखली जाते. अनेक वेळा असं होतं की पालक देखील मुलांना काही सांगत असतात आणि मुलं ते संपूर्ण ऐकून न घेता काहीतरी रिॲक्शन देतात आणि मग त्याच्यामध्ये घरामध्ये भांडण होतात किंवा पालक पाल्य संबंध हे बिघडतात. तर त्याचं कारण काय आहे की आपल्याला ऐकून घेण्याची त्या ठिकाणी सवय राहिलेली नाही. समोरचा काय म्हणतो आहे किंवा तो काय म्हणणार हे ऐकून आपण अगोदरच आपला डिफेन्स हा तयार करतो. म्हणून आपले संबंध सुधारण्याकरता व्यक्तीने व्यक्ती समोरची काय सांगत आहे हे शांतपणे ऐकणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. जसे मग म्हटलं की श्रवण कौशल्यामुळे आपलं व्यक्तिमत्व सुधारतं. ते का सुधारतं? एक तर आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं आपण शांतपणे ऐकून घेतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा आदर आपण ठेवत असतो. उदाहरणार्थ विमा कंपन्यांचे ज्या प्रतिनिधी देतात की तुम्ही हा विमा उतरवा, ते आपल्याला किती चांगल्या पद्धतीनं पटवून देतात, किती चांगल्या पद्धतीनं सांगतात. जरी त्यांचा विम्याची विक्री करणं हा हेतू असला तरी ते अशा पद्धतीनं सांगतात की त्यांना खरोखर आपल्या भविष्याबद्दल ही चिंता वाटत असते आणि ते त्या उद्देशाने आपल्याला सर्व माहिती देतात. अशा वेळेला तुम्ही जर त्यांना सांगितलं की नाही मला आज वेळ नाही, मी येऊ शकत नाही, तर ते आपली पुढची वेळ घेतात. असं का करतात? ते जरी त्यांचा विक्री करणं हा हेतू असला तरी आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देणं हे देखील एक प्रकारे हे स्किल आहे किंवा ते कौशल्य आहे आणि त्या कौशल्याचा विकास करणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा मोठमोठे प्रश्न, मोठमोठे प्रसंग हे केवळ समोरची व्यक्ती काय म्हणते हे व्यवस्थितरित्या न ऐकून घेतल्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि मग अशा वेळेला ती व्यक्ती तापट, आताताई, शॉर्ट टेम्पर ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे त्या व्यक्तीची मग व्यक्तिमत्व घडायला लागतं आणि मग त्या व्यक्तीशी कोणी संवाद साधायला धजावत नाही. म्हणजे मी जर एकदम चिडखोर असेल तर दुसरा माणूस म्हणेल की नको यांच्याशी बोलायलाच नको, हे कधी चिडतील काय सांगता येत नाही, त्याच्यापेक्षा संवाद न साधलेला बरा. आणि जेव्हा अनेक व्यक्ती असं बोलू लागतात तेव्हा तुम्ही मग समाजापासून वेगळे पडता. मग तुम्हाला मित्र उरत नाही किंवा आपलं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही याची भावना निर्माण होते आणि मग तुम्हाला अनेक मानसशास्त्रीय समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे व्यवस्थितरित्या ऐकून घेणं हे केवळ अध्ययनाकरताच आवश्यक आहे असं नाही तर आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याकरता आपलं सामाजिक जे समायोजन आहे ज्याला आपण सोशल ऍडजस्टमेंट म्हणतो ते सुधारण्याकरता देखील फार आवश्यक आहे. आज समाजामध्ये मीडिया खूप वाढत चाललेला आहे, मोबाईल फोन्स आलेले आहेत, हे सर्व जरी असलं तरी जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसमोर येतात त्यावेळेला तुम्हाला त्या व्यक्तीच्या भावनिकतेला आवाहन देईल असंच त्या ठिकाणी बोलणं हे आवश्यक असतं. मोबाईलवर आपण खोटं बोलू शकतो पण जेव्हा समोर व्यक्ती येते आपला चेहरा खोटं बोलत नाही. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती या श्रवण कौशल्यामुळे विकसित झालेली आहे. आज आपण पालकांना बोलताना ऐकतो की विद्यार्थी वाचत नाही किंवा कोणी पाहुणे आले तर तो स्वतःच्या खोलीमध्ये दारडून बसतो, हे असं का घडतं? याचं कारण असं की श्रवण कौशल्य, संवाद कौशल्य हे त्यांचे विकसित झालेले नसतात आणि त्यामुळे आपण जर काही बोललो तर ते एक तर बरोबर असेल का नाही, आपण काही चुकीचं तर बोलणार नाही ना, किंवा समोरची व्यक्ती आपल्याला हसणार तर नाही ना, असे काहीतरी प्रश्न निर्माण होतात आणि मग त्याच्यापेक्षा संवाद न साधलेला बरा असं म्हणून मुलं हे आपल्या खोलीमध्ये निघून जातात. तर ज्या वेळेला आपण श्रवण कौशल्याचा विकास करत असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली संवाद कौशल्याचाही विकास होतो. संवाद साधण्याकरता तुम्हाला आत्मविश्वासाची गरज असते. जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीचा परिचय होतो त्यावेळेला आपल्याबद्दल त्या व्यक्तीला माहिती देणं, त्या व्यक्तीची माहिती का आपण प्राप्त करणं आणि आपला संवाद हा एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या मुद्द्यावर कसा त्या ठिकाणी सुरू होईल हे पाहणं, याच्याकरता खरोखर स्किल लागतं. आज परदेशामध्ये आणि आपल्या देशामध्ये देखील संवाद कसा साधायचा, हाऊ टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल्स, असे अनेक त्या ठिकाणी कोर्सेस लोक पैसे देऊन करतायत. तर हे का घडतं? याचं कारण असं की जेव्हा आपण अध्ययन करत असतो त्यावेळेला या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही आणि त्यामुळे जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरी करता इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यावेळी लक्षात येतं की आपल्याला अनेक गोष्टी माहिती पण संवाद साधता येत नसल्यामुळे आपल्याला काही बरोबर उत्तर देता येत नाही. आणि म्हणून ही जी कौशल्य आहेत ही आपण आपल्या पूर्वतयारीच्या शिक्षणक्रमामध्ये अगोदरच त्या ठिकाणी समाविष्ट केलेली. याचं कारणच हे आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेही असा न्यूनगंड निर्माण होता कामा नये की आपल्याला त्या ठिकाणी संवाद साधता येत नाही किंवा समोरचा काय बोलतो हे आपल्याला व्यवस्थितरित्या ऐकता येत नाही. आणि ज्या ज्या व्यक्तीचं श्रवण कौशल्य चांगल्या पद्धतीनं विकसित झालेलं असतं ती व्यक्ती प्रत्येक संवादाचा प्रत्येक आशयाचा एक तार्किक अनुमान चांगल्या पद्धतीनं काढू शकते. समजा मी तुम्हाला एक 10 गोष्टी सांगितल्या आणि त्याचं नेमकं सार जे आहे ते सार नेमकं काय आहे ते आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं उपयोगी पडेल याच्याबद्दल तुम्ही ते व्यवस्थितरित्या ऐकल्यामुळे ते चांगलं ग्रहण करू शकता. म्हणजे सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी लक्षात राहतील असं नाही पण त्याचं जे सार आहे जो महत्वाचा भाग आहे तो तुमच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात राहील आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा ठरतो. आणि शेवटी असं आहे की कोणत्याही गोष्टीचा शेवटी निष्कर्ष हा त्या ठिकाणी फार महत्वाचा असतो. अनेक गोष्टी सांगितल्या जातात, अनेक गोष्टी बोलल्या जातात पण त्याचं जे फाइंडिंग आहे अंतिम जे त्याचं हे आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण श्रवण कौशल्य हे विकसित करणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण काउन्सिलिंग सेशनला जाता त्यावेळेला आपले काउन्सिलर किंवा शिक्षक काय सांगतात हे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन ऐका. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला आता याबद्दल या घटकाबद्दल म्हणा किंवा या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करू त्यावेळेला तुम्हाला तुम्ही जे काळजीपूर्वक ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं मत मांडताना फार मोठा उपयोग होणार आहे. आणि म्हणून जेव्हा श्रवण कौशल्य विकसित करतो त्यावेळेला आपली संवाद कौशल्यही ऑटोमॅटिकली विकसित होत असतात याचं कृपया लक्ष द्या. आणि म्हणूनच म्हणतात ना की देवाने माणसाला दोन कान हे का दिलेले, त्याचं कारण तेच आहे की शांतपणे आपण ऐकून घेणं समोरचं काय म्हणतोय आणि नंतर मग आपलं जो निष्कर्ष आहे तो काढणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक असतं. आता ही कौशल्य ठरवून त्या ठिकाणी आपण विकसित निश्चितपणे करू शकतो आणि त्याच्याकरता आपल्याला काही गोष्टी ज्या श्रवण कौशल्यामध्ये डेव्हलप करताना आपल्याला अडचणीत आणतात त्या जर आपण टाळल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की खरोखर मी चांगल्या पद्धतीनं श्रवण हे आता करतो आहे. आता श्रवणामध्ये बाधा आणणारे काही घटक असतात किंवा मी तुमच्याशी बोलत आहे पण तुम्ही हे सगळं ऐकतात, निदान मला असं वाटतंय की तुम्ही ऐकतात पण मनाच्या गाभाऱ्यामध्ये अशा अनेक काही गोष्टी असतात की ज्याच्यावर आपला कंट्रोल हा काही वेळेला राहत नाही आणि त्याच्यामुळे मी काय बोलत आहे हे तुम्ही नुसतं कानावर पडत असतं पण ते ग्रहण करत नसता. आता या गोष्टी कोणत्या त्या मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला आपण एखादं लेक्चर ऐकत असतो किंवा वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला आपण आपल्याच मनोराज्यात दंग असतो की जर असं मला ही गोष्ट मिळाली तर मी असं करेल किंवा मला नवीन एखादी स्कूटर घ्यायची आहे मग मी इकडे फिरायला जाईल तिकडे जाईल आणि मग माणूस नुसतं त्याचं कानावर शब्द पडत असतात पण तो ग्रहण करत नसतो, कारण तो स्वतःच्या मनोराज्यात दंग असतो. आणि मग त्या मनाला काबूत ठेवणं हे जर तो खूपच दंग झाला तर ते लेक्चर संपून जातं तरी त्यांनी काहीच ग्रहण केलेलं नसतं. की उद्या आपल्याला गावाला जायचंय, मग असं होईल तसं होईल, मग आपण हे करू ते करू, स्वतःच्या मनोराज्यात दंग राहिल्यामुळे समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे आपण व्यवस्थितरित्या ऐकू शकत नाही, आणि तो घटक श्रवणामध्ये बाधा आणतो. जर तुमचं लक्ष व्यवस्थित केंद्रित नसेल, तुम्ही स्वतःच्याच याच्यात मजगूल असाल, तर श्रवणामध्ये बाधा येते. काही वेळेला काय होतं की मार्गांतर होतं, म्हणजे समजा आपण एखादी कविता शिकत आहोत दोघं जण, आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचं पावसाचं वर्णन आहे, तर अशा वेळेला आपण काय करतो की आपल्याला जो अनुभव असतो त्या अनुभवामध्ये आपण दंगवतो, कारण सिमिलर एक्सपिरियन्सेस असतात कवितेमध्ये सांगितलेले आणि आपल्याला आलेले, आणि मग आपण काय करतो की आपल्या अनुभवामध्येच दंग होऊन जातो, आणि त्या कवीला किंवा त्या लेखकाला जे सांगायचं आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. असं त्या ठिकाणी डायव्हर्जन झाल्यामुळे त्या व्यक्तीला ती जे ऐकत असते, जे श्रवण करत असते, त्याचं चांगल्या पद्धतीनं श्रवण होत नाही, आणि म्हणून स्वतःच्या मनोराज्यात त्या ठिकाणी दंग होणं ही नैसर्गिक क्रिया आहे, पण त्याच्यावर कंट्रोलही ठेवता येतो आपल्याला. असं नाही आहे की तुम्ही हे कंट्रोल करू शकत नाही. स्वतःच्या मनोराज्यात जेव्हा व्यक्ती, आणि असं होतं की जेव्हा एखादा अनुभव सांगत असतो तेव्हा आपणही सिमिलर अनुभव घेतलेला असतो आणि आपणही त्याच्यामध्ये दंगवतो, पण या दोन्ही गोष्टींवर आपण चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकतो, आणि कंट्रोल करून परत आपण समोरची व्यक्ती काय सांगत आहे किंवा आपले शिक्षक काय सांगत आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकतो, जेणेकरून आपलं जे आत्ताचं श्रवण आहे जो आपल्या अध्ययनाकरता महत्वाचा भाग आहे त्याचं चांगल्या पद्धतीनं श्रवण होईल आणि त्याचा आपला अध्ययनाला त्या ठिकाणी उपयोग होईल. आता व्याख्यानामध्ये किंवा काउन्सिलिंग सेशनला अनेक त्या ठिकाणी विद्यार्थी असतात, कन्व्हेन्शनल कॉलेजेसमध्ये देखील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले असतात, आणि काही जणांना काय सवय असते की वक्ता जो मुद्दा मांडत आहे त्याला ते मनातल्या मनात खोडून काढतात. म्हणजे मी जर असं म्हणालो की बा श्रवण कौशल्य हे आपल्याला विकसित करता येतात, तर एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात असा विचार येऊ शकतो की हे कसं काय विकसित करणार, आपण तर अनेक रोज गोष्टी ऐकत असतो, मग असं कधी ठरवणार की हे आत्ता सकाळच्या या रेडिओच्या याच्यात विकसित करायचं, दुपारी काउन्सिलिंगला विकसित करायचं, असं ठरवून होणारी ही प्रक्रिया आहे का? असं म्हणून माझे जे मुद्दे आहेत तेच मुद्दे एखादा श्रोता किंवा एखादा विद्यार्थी हे मनातल्या मनात खोडून काढतो, आणि त्यामुळे मी पुढे काय सांगत आहे हे तो असे चांगल्या पद्धतीनं ग्रहण करू शकत नाही. वास्तविक पाहता जेव्हा माझा एखादा मुद्दा तुम्हाला पटत नसेल त्यावेळेला त्या मुद्द्याची नोंद करून घेणं, आणि माझं व्याख्यान संपल्यानंतर तुमचा मुद्दा मला हा पटत नाही कारण मला असं वाटतं, अशा प्रकारे संवाद साधणं हे आवश्यक आहे. पण आपण तसं न करता काय करतो, मनातल्या मनातच त्या वक्त्याला आपण खोडून काढायचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं श्रवण होत नाही, आणि मग विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं. चौथी त्या ठिकाणी बाधणारी गोष्ट आहे ती म्हणजे समजा आता माझं हे चर्चा झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता सर कदाचित आपल्याला प्रश्न विचारतील, तर त्यांनी प्रश्न विचारल्यावर आपली फजिती होऊ नये म्हणून तुम्ही काय करता की स्वतःच काही अँटिसिपेट करता की हे काय प्रश्न विचारतील. समजा यांनी विचारलं श्रवण म्हणजे काय सांगा, तर तुम्ही लगेच आत्तापासून श्रवणाची व्याख्या आठवायला सुरुवात करता, आणि तुम्ही त्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाता की सरांनी जर प्रश्न विचारला तर मी तयार राहिलो पाहिजे, आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही स्वतःच्याच तयारीमध्ये इतके गर्क होऊन जाता की मी काय बोलत आहे किंवा मी काय सांगत आहे याच्याकडे तुमचं लक्ष राहत नाही, आणि मग ते श्रवणही त्या ठिकाणी बिघडून जातं, आणि तुम्हाला जे काही जाणून तुम्ही घेतलेलं आहे ते पण त्या ठिकाणी नंतर विसरायला होतं. त्याचं कारण असं की आपण स्वतःच्या डिफेन्समध्येच त्या ठिकाणी आपली शक्ती वाया घालवतो, आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं श्रवण हे करता येत नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे ज्या ज्या वेळेला व्यक्ती एखादं व्याख्यान ऐकत असते किंवा वर्गामध्ये बसून शिक्षक काय सांगतात ते ऐकत असते त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे घडतं. त्यामुळे जर माझ्या बाबतीत घडत असेल तर मी चांगला श्रोता नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. हे नॅचरल गोष्ट आहे. जसं तुम्ही ऐकत आहात मी बोलत आहे ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मानसिक घटक हे समाविष्ट असतात. त्यामुळे माझा एका अनुभव जो मला आलेला आहे तशाच प्रकारचा तुम्हाला येऊ शकतो आणि तुम्ही आपल्या अनुभवामध्ये दंगवू शकता. याच्यात काही चुकीचं आहे असं नाही, पण त्या गोष्टीवर कंट्रोल ठेवणं हे फार आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही कंट्रोल ठेवत नाही तेव्हा तुम्ही स्वतःच्या अनुभवामध्ये मग्न होऊन जाता आणि मी काय सांगते याच्याकडे तुमचं लक्ष राहत नाही. आणि म्हणून अनेक वेळा वर्गामध्ये तुम्हाला आठवत असेल विद्यार्थी खडू मारतात की तुझं लक्ष कुठे आहे. विद्यार्थी शिक्षकांकडे पाहत असतो पण तो त्याचे मनोव्यापार भलतेच चालू असतात,
विचार बरेच वेगवेगळे.
हा वेगवेगळे असं तर त्याच्यामुळे अशी ही त्या ठिकाणी गोष्ट होते. पाचवी एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण एखाद्या वक्त्याचं बोलणं किंवा त्याचं व्याख्यान ऐकत असतो त्यावेळेला आपण स्वतःच काही मतं तयार करतो. उदाहरणार्थ मी जर आता असं बोललो की चला आता आपण राजकारणावर चर्चा करूया तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी मुद्दे तुमच्या मनामध्ये तयार असतील की हे कशावर बोलतील, हे डिझेल वाढीवर बोलतील, हे गॅसच्या किमती वाढवल्या त्याच्यावर बोलतील, किंवा हे 2G वर बोलतील, किंवा अनेक ज्या लेटेस्ट घटना आहेत त्या सगळ्या तुमच्याकडे तुमच्या मनात एकत्र येतील आणि तुम्ही म्हणाल की हे काय हे तर सगळं आपण नेहमीच ऐकतो. आता यांच्या बोलण्यामध्ये म्हणजे फारसा काही त्या ठिकाणी अर्थ नाही किंवा काही फारसं मिळणार नाही. हे मत तुम्ही स्वतः बनवून घेता आणि त्याच्यामुळे मी जरी त्या विषयाला हात न घालता केवळ राज्यशास्त्राच्या बेसिक प्रिन्सिपलवर बोललो तरी तुमचं ही धारणा पक्की झाल्यामुळे तुम्हाला मी काय बोलतोय हे चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रहण करणार नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलो चला आता आपण मानसशास्त्र शिकूया, तुम्ही म्हणाल की मानसशास्त्र किती गुंतागुंतीचा विषय आहे, फार क्लिष्ट विषय आहे तो, आणि कसं काय आपण आता यांचं व्याख्यान ऐकत बसणार. त्यामुळे तुमच्या मनात तो ग्रह होऊन बसतो आणि मग जो आशय आहे तो चांगल्या पद्धतीनं तुम्ही ग्रहण करू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या मनाशी अशी खुणगाट बांधता की हा विषय क्लिष्ट आहे, हा विषय निरस आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये ती आढी असल्यामुळे त्या विशिष्ट विषयाचं त्या ठिकाणी श्रवण तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि मग तो विषय तुम्हाला समजत नाही. त्यामुळे विषय कोणताही असो आपलं मन रिकाम करून पाठी साफ करून आपण ते ऐकले पाहिजे. अनेक नवीन मुद्दे त्याच्यामध्ये असू शकतात. उदाहरणार्थ मी नुसतं ऐकणं याच्यावर बोलतोय पण अनेक नवीन मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. दुसरं म्हणजे काही श्रोत्यांमध्ये काय असतं की मला त्या व्यक्तीपेक्षा जास्त कळतं अशी एक भावना असते आणि त्यामुळे ते त्या भाषणामध्ये सारखं काही ना काही व्यत्यय आणायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आता मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहात पण तुम्हाला असं वाटलं की सरांचा हा मुद्दा पटत नाही बरं का. मग आता हा पटत नाही म्हटल्यावर तुम्ही माझं बोलणं झाल्यानंतर जसं मी मला सांगितलं तसं तो मुद्दा उपस्थित करायला पाहिजे. पण काही श्रोते काय करतात की सर एक मिनिट तुम्ही हे म्हणता पण असं नाहीये किंवा तुम्ही म्हणता हे असं होतं पण प्रत्यक्षात होत नाही आणि मग त्या श्रोत्याला तो एक प्रकारे व्यत्यय निर्माण करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची पण लिंक तुटते आणि आपणही कायम आपला खोड काढायची सवय असल्यामुळे आपण त्या वक्त्यामध्ये कायम दोष पाहतो आणि जो महत्वाचा भाग आहे आशय तो आपल्याकडनं ग्रहण होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा एखादं व्याख्यान म्हणा किंवा लेक्चर म्हणा ऐकतो त्यावेळेला ही सवय बऱ्याच जणांना असते, ती सवय खोडून काढणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. जर ते केलं नाही तर तुमचं केवळ ऐकणं होतं ते श्रवण होत नाही आणि मग जेव्हा आपण परीक्षेला जातो किंवा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा मग लक्षात येते अरे हे तर लेक्चर आपण ऐकलेलं आहे पण आता आपल्या लक्षात काहीच राहत नाही असं का होतं. तर त्याचं मुख्य कारण हे आहे की ज्या पद्धतीनं श्रवण व्हायला पाहिजे ते आपण करत नाही, जे बाधा आणणारे घटक आहेत त्याच्यावर आपण कंट्रोल ठेवत नाही आणि त्यामुळे तो महत्वाचा वेळ हा वाया जातो आणि तो केवळ तुमचा वेळ गेलेला नसतो त्या वक्त्याचाही गेलेला असतो. त्यामुळे त्या व्यक्त्याचाही आपण एक प्रकारे अपमानच करत असतो त्यांनी काय सांगितलं हे न लक्षात ठेवून. आता जर मला तुम्ही सांगितलं की मग श्रवण कौशल्य मला आता सुधारायचं आहे तर मी काय काय करू या अडचणी मला पण जाणवतात
बरोबर.
तर मग आता याच्यापासून मला दूर जायचं, याच्यापासून मुक्त व्हायचंय आणि माझं श्रवण हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे तर मी काय करू, तर त्याच्याकरता काही आपल्याला दोन चार गोष्टी सांगता येतील. पहिलं म्हणजे जसं मी मगा म्हटलं की आधीच्या गोष्टीपासून आपलं मन त्या ठिकाणी तुम्ही फ्री करा, मोकळे करा. जसं आता आपण इथे श्रवण कौशल्यावर बोलत आहोत, पण याच्या अगोदर समजा तुम्ही काही एखादं नाटकाचा भाग पाहिला असेल किंवा एखादी जाहिरात पाहिली असेल किंवा अगोदर कोणाचं लेक्चर असेल, तर त्याच्यापासून यू डिटॅच युअर सेल्फ फ्रॉम दॅट. तुम्ही त्याच्यापासून स्वतःला दूर करा, तरच तुम्हाला मी काय म्हणतो आहे हे तुम्ही एका नव्या ताज्या तव्यानं मनाने तुम्ही ऐकू शकाल. जर तुम्ही मागचंही मनात ठेवलं आणि आत्ताचंही तुम्ही ऐकत आहात, तर अशा वेळेला दोन्ही गोष्टींची सरमिसळ होईल आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये गोंधळेल की सर आत्ता जे सांगत आहेत त्याचा नेमका काय आशय आहे, आणि मग तुमचं अध्ययन हे चांगल्या पद्धतीने होणार नाही. आणि म्हणून आधीचे जे अनुभव आहेत, आधीचं आपण जे काही ऐकलेलं आहे, ते आपण काही काळ त्याच्यापासून स्वतःला डिटॅच करणं, स्वतःला त्या ठिकाणी दूर करणं हे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या मनामध्ये नवीन आशयाकरता आपण रिस्पॉन्सिव्ह मोड म्हणजे सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिक्रियेला आपण सामोरं जाऊ आणि त्यातून चांगल्या पद्धतीनं हे ग्रहण होईल. दुसरं म्हणजे जसं मला सांगितलं की आपलं अवधान जे आहे ते केंद्रित करा, जे एखादा वक्ता सांगत आहे ते नेमकं काय आहे ते समजावून घ्या. ते तुम्ही लक्ष केंद्रित केलं तरच शक्य होतं, जर लक्ष केंद्रित केलं नाही तर त्यातून मग तुम्ही किती चांगल्या अगदी म्हणजे चांगल्या व्यक्त्याचं जरी त्या ठिकाणी भाषण ऐकलं तरी त्या ठिकाणी तुमचं लक्ष केंद्रित नसल्यामुळे तो वक्ता कितीही चांगला असो, किती मोठा असो, किती बुद्धिमान असो, तुमच्या दृष्टिकोनातून त्याचं व्याख्यान हे कधी चांगलं असू शकत नाही, कारण तुम्ही कधी कॉन्सन्ट्रेशन करून त्या ठिकाणी ऐकलेलंच नाहीये. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करून ऐकणं हे फार त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे खुल्या मनाने ऐका, समोरच्याला समजून घ्या तो काय म्हणतो हे ऐकून घ्या. जसं मी मगा तुम्हाला सांगितलं की आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याकरता समोरची व्यक्ती काय म्हणत आहे हे शांतपणे ऐकणं आणि नंतर प्रतिक्रिया देणं हे एका मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे जरी श्रवण कौशल्यावर तुम्ही 100 लेक्चर ऐकलेले असतील आणि आता मी वेगळं तुम्हाला काय सांगणार आहे, अशा ज्या वेळेला तुमच्या मनात भावना निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही बायस व्हाल माझ्याप्रती आणि तुम्ही मनातल्या मनात कम्पॅरिझन करायला लागाल, त्यामुळे मी काय सांगतो याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल. त्यामुळे खुल्या मनानं समोरचा काय सांगत आहे हे ऐकणं फार आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही त्या वक्त्याच्या प्रती बायस असाल त्यावेळेला आशयाचं नीट ग्रहण होणार नाही आणि मग तुमचं श्रवण कौशल्यामध्ये त्या ठिकाणी बाधा निर्माण होईल. अनेक वेळेला वक्ते हे एखाद्या विषयाचं स्पष्टीकरण करण्याकरता वेगवेगळे उदाहरणं देत असतात, वेगवेगळे प्रसंग सांगत असतात, अगदी जगाच्या पातळीवरील त्या ठिकाणी दाखले देत असतात. तर अशा वेळेला लोक काय करतात की केवळ त्या उदाहरणांवरच लक्ष केंद्रित करतात, पण जो मुख्य आशय आहे
तो बाजूला राहतो.
म्हणजे चीनमध्ये अमुक साली घडलं होतं, जपानमध्ये असं घडलं होतं, पण त्याचा विषय जो आहे तो भारतामध्ये त्या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या संदर्भात आहे. अशा वेळेला जर आपण नुसतं उदाहरणावर जर लक्ष केंद्रित केलं तर भाषणाचा जो मुख्य विषय आहे किंवा जो मुख्य आशय आपल्याला अभ्यासायचा आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणजे आपलं लक्षामध्ये उदाहरणं राहतात पण जे मुख्यच असतं ते लक्षात राहत नाही आणि मग अशा वेळेला कळतं की अरे आपण ऐकलं तर सगळं पण जे पाहिजे तेच आपण लक्षात ठेवलं नाही. त्यामुळे सार समजून घेणं, मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणं हे फार आवश्यक आहे. पुढचा त्या ठिकाणी सहाय्यभूत ठरेल अशी एक त्या ठिकाणी गोष्ट आहे आणि ती म्हणजे जो वक्ता असतो तो वक्ता देखील तुमच्या आमच्या सारखाच माणूस आहे.
बरोबर.
त्याच्याही स्वतःच्या मर्यादा आहेत, त्याचीही मानसिक स्थिती आहे, त्याचाही मूड आहे, त्याचाही अभ्यास आहे, त्याचेही प्रयत्न आहेत. त्यामुळे अनेक जण काय करतात की तो कसं बोलत आहे, तो काय बोलत आहे याच्यापेक्षा तो कसं बोलत आहे. उदाहरणार्थ तो हातवारे कसे करतो किंवा तो डोळे कसे त्या ठिकाणी बारीक मोठे करतो याच्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्याच्यामुळे तो काय बोलतो याच्याकडे लक्षात जात नाही आपलं. अनेक वेळा आपण बातम्या जेव्हा पाहतो टीव्हीवर तेव्हा असं जाणवत की एखादा न्यूज रीडर खूप हातवारे करून बोलत असतो, ती त्याची बॉडी लँग्वेज असते. आणि काय असं वाटतं की अरे आपण याच्या केवळ बॉडी लँग्वेजवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. जी मुख्य बातमी आहे ती बातमी आपण काहीच ग्रहण केली नाही, माशाला आपण चॅनल बदलतो आणि ती बातमी दुसऱ्या चॅनलवर किंवा दुसऱ्या न्यूज रीडर करणं त्या ठिकाणी जाणून घेतो. हे असं का घडतं? कारण त्या व्यक्तीच्या हातवाऱ्याकडे, त्याने कोणते कपडे घातले आहेत, कोणत्या रंगाचं त्या ठिकाणी शर्ट येतो, त्याला सूट होतोय का नाही, म्हणजे आजूबाजूच्या ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला नको तिथेच आपण नेमकं कॉन्सन्ट्रेट करतो आणि जे मुख्य आहे त्याच्यावर करत नाही. त्याच्यामुळे त्या व्यक्तीची शैलीवर त्या ठिकाणी किंवा त्याच्या गेटअपवर त्या ठिकाणी लक्ष न देता तो जे सांगत आहे त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर ते श्रवण कौशल्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे असं मला वाटतं. तिसरं म्हणजे आवाजामधला जो चढ उतार आहे त्या चढ उताराची नोंद घेणं हे फार आवश्यक आहे. ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलत आहे त्यावेळेला वाक्य हे काही अगदी सरळ एका पट्टीमध्ये येत नाहीयेत, काही वेळेला आवाज वर जातोय, काही वेळेला खाली येतोय, काही वेळेला समजावणीचा सूर आहे, काही वेळेला दटावण्याचा सूर आहे. अशा वेळेला वाक्यामधल्या चढ उतारामुळे आशय हा बदलत जातो आणि हा चढ उतार मग टिपणं हे फार आवश्यक आहे. जर तुम्ही एकाच मेंटॅलिटीने सगळं लेक्चर ऐकत बसलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ग्रहण होणार नाही, कारण तुम्ही आवाजामधला चढ उतार त्या ठिकाणी नोंदवला नाही आणि त्यामुळे तुमच्या श्रवणामध्ये बाधा येईल. तर जेव्हा व्यक्ती बोलत असते, व्याख्यान ऐकत असतो, त्यावेळेला ती व्यक्ती वाक्यामधला चढ उतार कसा अर्थानुसार बदलते त्याकडे जर लक्ष दिलं तर फार चांगल्या पद्धतीनं श्रवण होतं. आणि पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पॉज. व्यक्ती दोन वाक्यांमध्ये पॉज घेते आणि तो पॉज का घेतलेला आहे, दोन वाक्यामधले जे अंतर आहे त्या अंतरामधला मधला जो सायलेन्स आहे तो टिपणं पण तेवढंच महत्वाचं आहे. दोन वाक्यांमधला जो पॉज आहे तो पॉज बराच काही अर्थ हा त्या ठिकाणी देत असतो आणि त्यामुळे आवाजातील चढ उताराबरोबरच त्या ठिकाणी जो पॉज घेतलेला आहे त्या व्यक्तीने तो त्या ठिकाणी टिपणं हे पण आवश्यक आहे असं मला वाटतं.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून यशवाणी कार्यक्रमात आपण ऐकत आहात आज डॉ उमेश राजदरकर यांचं श्रवण कौशल्य याविषयी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या श्रवण कौशल्य या मार्गदर्शनातून आपल्या लक्षात आलं असेल की ऐकणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ते लक्ष देऊन ऐकणं, आपल्या मनातले विचार बाजूला ठेवून ऐकणं आणि त्याचा आपल्याला संवाद कौशल्य किंवा अध्ययनासाठी कसा उपयोग होऊ शकतो याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत माननीय राजदरकर सर. आपण ऐकत आहात यशवाणी. यशवाणी ऐकण्यासाठी आपण आपल्या कॉम्प्युटरवर आमची वेबसाईट ओपन करायची आहे, त्यासाठी ycmou.digitalyuniversity.ac करायचं आहे आणि ऐकायचं आहे यशवाणी. आजच्या कार्यक्रमात डॉ उमेश राजदरकर आपल्याला श्रवण कौशल्य याविषयी मार्गदर्शन करत होते आणि आता श्रवणाबरोबरच वाचन कौशल्य सुद्धा किती महत्वाचं आहे याविषयी आपल्याशी संवाद साधतायत डॉ उमेश राजदरकर.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण श्रवण कौशल्यावर माहिती घेतली आणि ज्या वेळेला आपण काउन्सिलिंग सेशनमध्ये किंवा एखाद्या व्याख्यान वर्गामधलं ऐकत असतो त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं आशय ग्रहण करण्याकरता चांगल्या पद्धतीनं कसं ऐकावं हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. आता नुसतं ऐकून काही आपला अभ्यास होत नाही तर आपल्याला वाचावं देखील लागतं आणि त्यामुळे वाचन कसं करावं, वाचनाचं काही कौशल्य आहे का हे देखील फार महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्र या दोघांच्या संमिलनातून वाचनाची काही कौशल्य देखील त्या ठिकाणी विकसित केलेली आहेत आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते आपण समाविष्ट केलेले आहेत. त्याचं कारण तेच आहे की ऐकणं मी व्यवस्थित ऐकलं पण जर मला वाचता येत नसेल, वाचनाचा वेग कमी असेल, दोन शब्दांमध्ये मी खूप अंतर त्या ठिकाणी सोडत असेल, तर अशा वेळेला माझ्या वाचनामध्ये काही दोष आहेत का, किंवा मी खूप बरोबर वाचत असेल, मोठ्यांनी वाचत असेल आणि त्याच्यामुळे माझ्या वाचनाचा वेग कमी असेल, तर मी जे वाचत आहे त्यातून मला चांगल्या पद्धतीनं आशयाचं ग्रहण हे होणार नाही. म्हणून नुसतं ऐकणं तर महत्वाचं आहेच, परंतु त्याच्याबरोबर वाचन देखील सुधारणं हे देखील फार महत्वाचं आहे. आता आपण पाहतो की शाळेमध्ये आजकाल तर परिस्थिती अशी आहे की जर मोठ्यांनी वाचायला सांगितलं बाईंनी किंवा शिक्षकांनी तर विद्यार्थी अडखळतात, ते नीट उच्चारही करू शकत नाही. कारण का? तर वाचनाचं कौशल्य विकसित झालेलं नाही. पूर्वी आपल्याला आठवतं की घरामध्ये मुलगा अभ्यास करतोय का नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर तो त्याच्या खोलीमधून मोठ्यांनी वाचायचा आवाज येतोय का नाही हे त्या ठिकाणी ती खूण होती.
बरोबर.
की तू अभ्यास केला तर मला इथे ऐकू आला पाहिजे असं आई म्हणायची, इतकं मोठ्यांनी वाच. ते वाचलं म्हणजे त्याने अभ्यास केला असं त्या ठिकाणी समजायचं. नंतरचं काय आला की वाचनाचा वेग वाढवला पाहिजे आणि मनातल्या मनात वाचलं तर जास्त त्या ठिकाणी ग्रहण होतं, म्हणून मनातल्या मनात त्या ठिकाणी विद्यार्थी वाचन करू लागले, त्याचाही फायदा होतो. आता मुद्दा काय आहे की आपण जे काही वाचतो ते वाचन हे आपण अशा पद्धतीनं केलं पाहिजे की जे लक्षात ठेवणं आपल्याला सहज सुलभ होईल. आणि म्हणून वाचन म्हणजे नेमकं काय असं जर कोणी विचारलं तर आपण काय व्याख्या सांगणार, वाचनाची काय व्याख्या सांगणार, तरी देखील आपलं पूर्वज्ञान, आपल्या मनामधल्या कल्पना आणि आपला हेतू, हा हेतू फार महत्वाचा आहे. याच्या साह्यानं एखाद्या विशिष्ट मजकुराचं आकलन करून घेणं म्हणजे वाचन. म्हणजे पूर्वज्ञान, समजा आपल्याला होम इकॉनॉमिक्स म्हणा किंवा आपल्याला सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर आपल्याला याच्याबद्दल काही वाचलेलं आहे, काही गोष्टी कामावर गेलेल्या आहेत, म्हणजे त्याचं पूर्वज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या काही कल्पना आहेत की सध्याची राजकीय स्थिती काय आहे, तुमच्या या कल्पना तुम्हाला स्पष्ट करून घ्यायच्या आहेत, क्लॅरिफाय करून घ्यायच्या आहेत, त्या तशा योग्य आहेत का हे जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून तुम्ही वाचन करत आहात. आणि मुख्य म्हणजे तुमचा हेतू काय आहे. जर तुम्हाला राजकीय परिस्थितीबद्दल एक नुसतं वाचायचं आणि सोडून द्यायचं असा जर अप्रोच असेल तर तुम्ही तेवढ्या सिरियसली वाचणार नाही. पण तुम्हाला आजची राजकीय परिस्थिती जाणून घेऊन भारताच्या राजकीय परिस्थितीबद्दल पुढच्या काळातली काही मत व्यक्त करायचं असेल तर तुम्हाला ते काळजीपूर्वकच वाचलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या पूर्वकल्पना, आपलं पूर्वज्ञान आणि आपला हेतू या तिघांच्या संयोगातून जे वाचन होतं किंवा ज्या मजकुराचं आकलन होतं त्याला वाचन असं म्हणतात. म्हणजे नुसतं माझा हेतू काही फारसा सिरियस नाहीये, मला ज्ञान खूप आहे, माझ्या कल्पना काही आहेत डोक्यामध्ये, पण आत्ताचा हेतू क्लिअर नाहीये, म्हणजे मला माहित नाही मी हे कशा करता वाचतो आहे, जस्ट मला आय वॉन्ट टू किल टाइम म्हणूनही मी वाचत असेल तर ते वाचन जास्त ग्रहण केलं जाणार नाही. पण जेव्हा माझी याच्याबद्दल काही विशिष्ट कल्पना आहे, मला ज्ञान आहे आणि मला पुढे जाणून घ्यायचं आहे की पुढची विकासाची दिशा काय आहे किंवा पुढील दोन वर्षात काय घडणार आहे, तर ज्या वेळेला माझा हेतू हा स्पष्ट असेल त्यावेळेला माझ्याकडनं चांगल्या पद्धतीनं वाचन होईल. म्हणून पूर्वकल्पना, पूर्वज्ञान, पूर्वकल्पना आणि हेतू यांचा जेव्हा संयोग होतो आणि मजकूर जेव्हा त्या ठिकाणी आकलन होतं तेव्हा त्याला वाचन असं म्हणतात. आता वाचनाच्या प्रक्रियेत देखील काही घटक आहेत. जसं तुमच्याकडे एखादं पुस्तक दिलं आणि तुम्हाला सांगितलं वाचा, तुम्ही ते वाचलं तर त्याच्यामधल्या काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला त्या मजकुराचं आकलन हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकणार नाही. आणि म्हणून काही घटक त्यांची पूर्तता होणं हे खूप आवश्यक आहे. पहिलं म्हणजे शब्दबोध. आपण जे वाचत आहोत त्याचा जो त्यातले जे शब्द आहेत त्यांचा आपल्याला अर्थ माहित पाहिजे.
बरोबर.
आणि म्हणून आपण अलीकडे पाहतो की संस्कृत जर कोणी वाचायला दिलं किंवा एखादा संस्कृत श्लोक कुठे आपण मंदिरात वगैरे पाहिला लिहिलेला तर आपण गडबडतो. ते अक्षर परिचित असतात पण ते शब्दाचा त्या ठिकाणी आपला अर्थ माहीत नसतो. म्हणून शब्दबोध होणं, ते शब्द माहीत असणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. दुसरं म्हणजे वाचनाची दिशा. डावीकडून उजवीकडे अशी जी ओळ असते तिथून वाचन हे झालं पाहिजे. काही लोकांना मधल्या मधल्या ओळी वाचून ते काहीतरी आकलन करतात आणि आपलं मत त्याच्याबद्दल व्यक्त करतात. जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा डावीकडून उजवीकडे असेच तुमचे डोळे हे फिरले पाहिजे. नुसतं मधल्या दोन ओळी मधला काहीतरी मजकूर वाचायचा आणि ठेवून द्यायचं याला अर्थ नाही. ही प्रक्रिया ही व्यवस्थित रित्या पूर्ण व्हायला पाहिजे डावीकडून उजवीकडे. तिसरं म्हणजे परत वाचलं पाहिजे. ज्या वेळेला आपण अध्ययन करतो त्या नुसतं एकदा वाचून त्या ठिकाणी भागत नाही. तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागतं. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न यायचे असतात परीक्षेमध्ये आणि ते अभ्यासल्याने लक्षात ठेवण्याने तुम्हाला ज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून परत परत वाचणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा विद्यार्थी म्हणतात की हो मी दोनदा वाचलं पण ते पुरेसं आहे का. जर तुम्हाला ते लक्षात राहत नसेल तर तुम्ही वारंवार वाचणं याच्यामध्ये कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. तिसरं म्हणजे अनेकांचा असा समज आहे की मोठ्यांनी वाचणं त्या ठिकाणी आवश्यक आहे किंवा मोठ्यांनी वाचल्यामुळे वाचनाचा वेग हा कमी होतो. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आकलन झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. मग तुम्ही मोठ्यांनी वाचा किंवा मनातल्या मनात आणि मनातल्या मनातही चांगल्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही वाचलं तर ते चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतं. असं काही नाही की तुम्हाला अगदी घसा फोडूनच त्या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. तुमचा जो वाचनाचा वेग आहे तो वेग हा तुमच्या आकलनाशी मॅच होईल. असा जर तुमचा वेग असेल आणि आकलन चांगल्या पद्धतीनं होत असेल तर तुम्ही मनातल्या मनात चांगल्या पद्धतीनं वाचू शकता.
सर इथे एक जरा एक सेकंद मी तुम्हाला थांबवते की बऱ्याचदा पालक आई वडील म्हणजे मुलांना सांगतात की मोठ्याने वाच म्हणजे ते लक्षात राहतं किंवा एक वाक्य चार चार वेळा वाक भूकंपट्टी म्हणतो आपण त्याला तर ते कितपत योग्य आहे.
भूकंपट्टी ही पद्धत तशी अयोग्यच आहे. त्याचं कारण असं की विद्यार्थी केवळ पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तेवढंच लक्षात ठेवतो आणि आपल्याला वाटतं की हा खूप हुशार आहे. पण जर त्याच्या पलीकडे जाऊन त्याला असं विचारलं की अशा प्रकारचा एखादा सिमिलर अनुभव तुला सांगता येईल का किंवा अशाच प्रकारचा पुस्तकात दिलेला दुसरा प्रसंग सांगता येईल का किंवा लेखकाने हे जे म्हटलेलं आहे ते तुला पटतं का म्हणजे अनालिसिस
बरोबर
हे जर त्याला विचारलं तर तो गप्प राहतो. कारण तो त्याच्या पलीकडे विचारच करत नाही. नुसतं पुस्तकात तुम्ही काय लिहिलेलं हे मी तोंडपाठ करतो आणि तुमचं मत हेच माझं मत बनतं. मी माझ्या मध्ये वेगळं मत असण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्यातून विकसित होत नाही.
बरोबर.
आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थी केवळ मी माझं उत्तर चांगलं का झालं तर ते केवळ पुस्तकामधलं जसं तसं मी उतरून काढलं म्हणून. पण आज तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगितला तर ते गडबडतात. कारण निबंध लिहायला
स्वतःच्या मनाचं लिहायचं
कल्पनाशक्ती लागते आणि ती डेव्हलप तुम्ही घोकंपट्टी करून होणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल, त्याच्या विश्लेषण करण्याच्या प्रवृत्तीला वाव मिळेल, अनालिटिकल कपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं अध्ययन हे विद्यार्थ्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा पालक म्हणतात की घोकंपट्टी कर याचा अर्थ त्यांचा हेतू हा 100 पैकी 98-99 गुण कसे मिळवायचे हाच असतो. पण जर तुम्ही त्याला विश्लेषण करायला सांगितलं, स्वतःचे अनुभव त्या ठिकाणी मांडायला सांगितले तर ते विद्यार्थ्यांना येत नाही. आणि म्हणून मी असं म्हणेल की कल्पनाशक्तीला वाव देणारं, अध्ययन शक्तीला वाव देणारं अशा प्रकारची अभ्यासाची पद्धत ही पालकांनी देखील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं.
म्हणूनच तुम्ही मागच्या वेळेस पण म्हटलं होतात की अध्ययन करताना मनापासून असे लक्षात घेऊन अध्ययन करा म्हणजे आपोआप स्पष्टीकरण पण लिहिता येतं.
अगदी बरोबर. आता काय होतं की जसं आता आपण म्हणालात की आकलन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे.
बरोबर.
आता आकलन होत असताना अनेक वेळा आपल्याला काही नवीन शब्द पण त्या ठिकाणी आपल्या वाचनामध्ये येतात आणि आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. तर अर्थ माहीत नाही याच्यामध्ये कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. तो अर्थ जाणून घेणं शब्दकोशामध्ये जर इंग्रजी वाचत असतो किंवा आपल्याकडे मराठीमधले अनेक त्या ठिकाणी डिक्शनरीज आहेत त्याच्यामध्येही आपण त्या शब्दांचा अर्थ पाहू शकतो. आणि म्हणून आपला शब्द संग्रह वाढवणं हे देखील फार आवश्यक आहे. जसं आता अनेक वेळा मला असं परवा जाणवलं की पूर्वलक्षी प्रभावानं रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट हे आपण इंग्लिशमध्ये सांगतो विथ रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने म्हटल्यावर आपण चमकून जातो कारण आपल्याला पूर्वलक्षी प्रभावानं हा शब्दच माहीत नाही. त्यामुळे अनेक वेळा इंग्रजी भाषेतले शब्द आपण सर्रास वापरत असतो, मराठीला मराठीमध्ये त्याला काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात आकलनामध्ये. आणि म्हणून आपला शब्दसंग्रह वाढवणं हे पण त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. शब्दसंग्रह वाढवताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी वाचन करू शकता. जे शब्द तुम्हाला आडले ते तुम्ही लिहून काढून मग त्याचं डिक्शनरीमध्ये पाहून त्याचा अर्थ जाणून घेऊ शकता. अनेक जणांना अशी सवय असते की शब्द आडला की ते डिक्शनरीकडे धावतात आणि मग तो शब्द शोधत बसतात, मग त्यातून वाचनाचाही वेळ जातो आणि पुढला वाचनाचा इंटरेस्टही निघून जातो. तर जे शब्द आडलेले आहेत ते शब्द एका कागदावर लिहून घेणं, संपूर्ण पुस्तकाचं किंवा त्या घटकाचं वाचन करणं आणि मग ते शब्द त्याचा अर्थ शोधणं ही एक चांगली क्रिया आहे असं मला वाटतं. प्रश्न आहे काही? आता अनेक वेळा काय होतं की वाचन हे करत असताना प्रत्येक गोष्ट की आपण तेवढ्यात सिन्सिअरली वाचतो असं नाही, कारण वाचनाचे उद्देश वेगळे असतात. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं मनोरंजनाचं मासिक दिलं तर ते हलकं फुलकं वाचन झालं, ते वाचायचं असतं, आनंद घ्यायचा, सोडून द्यायचं. त्याच्यामुळे वाचनाचे देखील प्रकार हे पडत असतात. हलकं फुलकं वाचनामध्ये मनोरंजनपर साहित्याचा त्या ठिकाणी समावेश होतो, मासिक असेल, कथा कादंबरी असेल. दुसरा प्रकार आहे सहेतुक वाचन. तुम्हाला काही शिकायचं आहे, काही अध्ययन करायचं आहे आणि त्याच्याकरता तुम्ही हे वाचत आहात, त्याला सहेतुक वाचन असं त्या ठिकाणी म्हणतात. तिसरं आहे अभ्यासासाठी वाचन. आता जसा तुमचा मगा प्रश्न होता की अभ्यासासाठी वाचन म्हणजे घोकंपट्टी का, तर त्याचं उत्तर नाही. जेव्हा अभ्यासासाठी वाचन करता त्यावेळेला डोळे कान मन उघडे ठेवून वाचा. लेखकांनी किंवा त्या आशयामध्ये एखादी गोष्ट दिलेली आहे तशा प्रकारचे सिमिलर एक्सपिरियन्सेस काय आहेत याचा तुम्ही विचार करा, त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी तुम्ही करा, म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं वाचन होईल. म्हणजे जेव्हा अभ्यासासाठी वाचन आपण करतो त्यावेळेला ते अगदी फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड, अगदी आपलं अवधान केंद्रित करून आपले सर्व चक्षू हे उघडे ठेवून हे झालं पाहिजे, तरच त्याचा काही उपयोग आहे. अन्यथा ज्या वेळेला आपल्याला अनेक वेळा असं होतं की परीक्षण करा म्हटल्यावर विद्यार्थी गडबडून जातात की अमुक एका याचं याचे परीक्षण करा असा प्रश्न येतो परीक्षेमध्ये, विद्यार्थी गडबडून. परीक्षण करा म्हणजे काय? कारण त्या अँगलने विचारच केलेला नसतो. परीक्षण करताना तुम्हाला त्यातल्या चांगल्या वाईट या दोन्ही गोष्टीवर त्या ठिकाणी टिप्पणी करायची असते, तुमचं मत द्यायचं असतं. ज्या ही टिप्पणी तुम्ही करता त्यावेळेला तुमच्यामध्ये जी क्रिटिकल कपॅसिटी तयार झालेली आहे ती वापरायची असते. पण आपण जेव्हा परीक्षण करा असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो तेव्हा ते उत्तरच लिहून टाकतात त्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, तिथे परीक्षण असं नसतंच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऍट अ टाइम जेव्हा ते वाचत असतात तेव्हाच ही शक्ती ही त्या ठिकाणी जी त्यांच्यामध्ये असते प्रत्येकामध्ये असते ती विकसित करणं ही त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आता वाचनाकरता जेव्हा आपण पुस्तक एखादं घेतो त्यावेळेला काही स्टेप्स या ठिकाणी, त्याला आपण सप्तपदी असं म्हणतो, वाचनाची सप्तपदी. तर पहिलं म्हणजे समजा एखादं पुस्तक तुम्हाला दिलं अध्ययन कौशल्य, तर या पुस्तकाची तुम्ही पूर्वपाहणी करा. याच्यामध्ये काय आहे, व्हॉट आर द मेन कंटेंट्स इन द बुक, हे तुम्ही पहा. आता हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला जे जाणून घ्यायचं अध्ययन कौशल्याबद्दल किंवा मला व्यवस्थितरित्या श्रवण करता येत नाही ही माझी समस्या आहे, तर या पुस्तकातनं माझी समस्या दूर होण्यास मदत होईल का हे मी पाहिलं पाहिजे. म्हणजे पहिलं काय की पुस्तकाची पूर्वपाहणी करा. दुसरं काय की तुमची जी समस्या आहे ती समस्या निश्चित करा. समजा मला श्रवणामध्ये काही डिफिकल्टीज जाणवत असतील किंवा वाचनामध्ये काही डिफिकल्टीज असतील तर ही समस्या माझी या पुस्तकाच्या वाचनातून दूर होईल का, मला नेमकी कोणती समस्या आहे हे आयडेंटिफाय करा. अनेक वेळा असं होतं की आपल्याला नेमकी काय समस्या आहे तेच कळत नाही आणि मग कोणी विचारलं की तुझी काय समस्या आहे, मग आपण म्हणतो काय मला नीट वाचता येत नाही, ते नीट ऐकता पण येत नाही आणि कायला म्हणतो लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याला नेमकी कोणती समस्या अध्ययनात भेडसवत आहे ते विद्यार्थ्यांनी आयडेंटिफाय करणं फार आवश्यक आहे, म्हणजे तिच्यावर आपल्याला उपचार हा करता येतो. तिसरं म्हणजे एकाग्रतेने वाचन करा. जेव्हा पुस्तक तुम्ही घेता त्यावेळेला ते अगदी शांतपणे मन एकाग्र करून त्या ठिकाणी वाचलं पाहिजे आणि वाचतानाच विचार करणे तेवढंच आवश्यक आहे. जे दिलेलं आहे ते तसं तसं ग्रहण करणं, जसं मग म्हटलं की आपली अनालिटिकल कपॅसिटी डेव्हलप करा, त्याचं मूल्यमापन करण्याची कपॅसिटी आहे ती वाचताना तुम्ही डेव्हलप करा, म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं वाचन होईल. अनेक वेळा जसं मग म्हटलं की पुनर्वाचन करत राहा, वारंवार तो भाग वाचत राहा, म्हणजे जो आशय आहे तो आशय हा तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील. पुढचं जे आहे ते आहे सिंहावलोकन. म्हणजे मी हे संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर मी काय काय वाचलेलं आहे, यातले कोणते मुख्य त्या ठिकाणी मुद्दे आहेत, याचं परत एकदा मी रिव्ह्यू घेणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि संपूर्ण जर एक 10 पुस्तकं वाचले किंवा 2 पुस्तकं वाचले तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे याचा मला निश्चित असा गोषवारा देता आला पाहिजे. म्हणजे या 80 पानांच्या पुस्तकातून मी काय वाचलो असं जर मला विचारलं
तात्पर्य काढता आलं पाहिजे
तर ते मला काढता आलं पाहिजे आणि नेमक्या शब्दामध्ये मी काय वाचलेलं आहे त्याचा अध्ययनाकरता काय उपयोग होणार आहे हे मला सांगता आलं पाहिजे. त्यालाच आपण सारांश सांगणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिक माहिती मिळवली पाहिजे. केवळ आपल्या टेक्स्ट बुक्सवर त्या ठिकाणी विसंबून राहून मी खूप अभ्यास केला असं म्हणणं हे चुकीचं आहे. त्याच्याशी संबंधित अनेक माहिती आज उपलब्ध आहे, वर्तमानपत्र आहेत, अगदी वर्तमानपत्रातली एखादी गोष्ट देखील आपल्या अभ्यासाला तुम्हाला लावता आली पाहिजे की आपण हे आपल्या अभ्यासात हे शिकलोय आणि तशाच प्रकारची ही घटना आहे तर याचं रिलेशन कुठे आहे, या घटनेचं मूळ हे कोणत्या सिद्धांतामध्ये आहे, असं रिलेशन जेव्हा तुम्ही लावाल त्यावेळेला तुमचं वाचनही परिणामकारक होईल आणि तुमचं अध्ययन हे देखील परिणामकारक होईल. आणि तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होईल ते ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान असणार नाही तर तुमच्यामध्ये अनालिटिकल कपॅसिटी, विश्लेषण परीक्षण करण्याची, स्वतःचं मत देण्याची त्या ठिकाणी कुवत ही निर्माण झालेली असेल आणि त्या ज्ञानाचा तुम्हाला खऱ्या अर्थानं हा प्रत्यक्ष जीवनामध्ये फायदा होईल. पूर्वीचे लोक म्हणायचे की हा नुसता पुस्तकी किडा आहे, याला जीवनाचा काही अनुभव नाही, असं का म्हणायचे? त्याचं कारण हे की प्रत्यक्ष रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये आपलं शिक्षण हे कशा पद्धतीनं लागू करावं याचा जर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना विचार केला नाही तर त्यामुळे आपण केवळ डिग्री होते आपल्याकडे परंतु त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन मध्ये आपण मागे पडतो. आणि म्हणून परीक्षण करा, अनालिसिस करा, समांतर मत मांडा, मत खोडून काढा, हे देखील त्या ठिकाणी फार आवश्यक आहे.
सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण खूपच छान, म्हणजे अध्ययन कौशल्यासाठी श्रवण आणि वाचन किती महत्वाचं आहे याविषयी खूप छान असे सविस्तर मुद्दे आम्हाला सांगितले आहे. नक्कीच आजच्या आपल्या या मार्गदर्शनाचा विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी खूप महत्वाचा उपयोग होणार आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव विद्या आणि समाजशास्त्र विद्याशाखेचे संचालक डॉ उमेश राजदरकर यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. आपल्याला यशवाणी ऐकायचं असेल तर त्यासाठी आपण आपली आमची वेबसाईट ओपन करायची आहे, ycmou.digitalyunivercity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका रोज 12 ते 1 या वेळामध्ये यशवाणी. मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण फोनही करू शकता. आमचे फोन नंबर्स आहेत 2231480, 2231481 आणि 2230334, कोड क्रमांक 253. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी आजच्या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबत आहोत. पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या कार्यक्रमात 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.